ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ವಿಜಿ ಡೆಲ್ಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಸೋಮವಾರ 30 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2019. ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಮಾರ್ಕೆಟ್. ऑक्टोबर महिन्यातील मंथली रिलीज कोटाच्या प्रतीक्षेत बाजार स्थिर होता, परंतु मागणी कमी होती. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3410 रुपये ते 3570 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3120 रुपये ते 3155 रुपये, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3290 रुपये होता. कोलकातामध्ये M30चा व्यापार 3800 रुपये ते 3825 रुपये होता. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये होता. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहे. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3.43 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.68 सेंट्स होते. करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.875 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1592 झाला. क्रूड फ्युचर्स 3936 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $5.39 होते. BSE सेन्सेक्स 1.55.24 अंकांनी खाली येऊन 3.8667.33 अंकावर, तर NSE निफ्टी 3.75 अंकांनी खाली येऊन 1.1474.45 वर थांबले.